so. We practiced anapanasati, mindfulness of breathing, this morning.
आज सकाळी आपण अनापानसती म्हणजे श्वासाच्या जागृतीचा जो सराव आहे त्याचा अभ्यास केला.
And that is really the most basic Buddhist meditation.
आणि हा खूपच मूळ असं बौद्ध ध्यान पद्धती आहे.
You'll find all schools of Buddhism begin with or have very early on mindfulness of breathing.
तर बौद्ध परंपरांचे जे पण शाळा आहेत परंपरा आहे तिथे तुम्हाला हे ध्यानाची पद्धत एकदमच सुरुवातीला शिकवण्यात येते हे आढळून येईल.
They all do it in different ways, different stages, different accents.
आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पायऱ्या असतात, वेगवेगळ्या पद्धती असतात, वेगवेगळे भाषेचे उच्चार असतात आणि अशा पद्धतीने ते याचा सराव करत
असतात. But fundamentally they all do the same thing.
पण मूळ बघता सगळेजण एकच गोष्ट करत असतात.
इट्स व्हेरी व्हेरी बेसिक.
हे खूपच मूळचं असं ध्यान आहे.
इट्स ऑल्सो व्हेरी व्हेरी डीप.
पण हे खूपच सखोल देखील आहे.
सम ट्रेडिशन्स से दॅट इट वॉज दिस प्रॅक्टिस दॅट द बुद्ध वॉज डूइंग व्हेन ही गेन्ड एनलाइटनमेंट.
तर काही परंपरा असं सांगतात की जेव्हा बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यावेळेस ते हेच ध्यान करत होते.
सो इट वर्क्स एट ऑल लेव्हल्स.
तर हे प्रत्येक स्तरावर जे आहे ते उपयोगी आहे.
सो यू कुड इवन से दॅट दिस मेडिटेशन इज इनफ.
आणि तुम्ही असंही म्हणू शकता की फक्त हेच ध्यान पुरेसं आहे.
बट वी डू डू अदर मेडिटेशन्स.
पण आपण इतर देखील ध्यान करत असतो.
सो दॅट वी कॅन डेव्हलप इन अ राउंडेड वे.
जेणेकरून आपण एक परिपूर्णपणे आपला विकास होईल.
इफ यू डू द माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंग विथ रियल अंडरस्टँडिंग अँड ॲक्युरेटली सो टू स्पीक यू डोंट नीड एनीथिंग एल्स.
आणि जर तुम्ही चांगल्या रीतीने समजून जर का हे जागृतीचं हे जे ध्यान केलं अनापानसती तर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडणार
नाही. जनरली वी नीड अ ब्रॉड अप्रोच बिकॉज देयर आर सो मेनी बिट्स ऑफ अस एज इट वर.
पण आपल्याला फारच एक विस्तृत अशा गोष्टीची आवश्यकता असते कारण आपले अनेक असे भाग आहेत, तुकडे आहेत.
सो आय एम गोइंग टू ट्राय टू एक्सप्लेन एटलीस्ट briefly something of the breadth of Buddhist meditation and something of its depth.
तर म्हणून मी असं करणार आहे की बौद्ध ज्या काही ध्यान पद्धती आहेत त्याचा विस्तार आणि त्याची सखोलता ही थोडंसं तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे.
And I'm hoping that this will help you to understand more clearly what you're actually doing when you sit to meditate.
आणि मला अशी आशा आहे की याच्यामधनं तुम्हाला हे लक्षात येईल की जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा तुम्ही नेमकं काय करायचा प्रयत्न करत असता.
I am going to be giving you theory.
मी तुम्हाला तत्व सांगणार आहे.
But it's theory for practice sake.
पण हे तत्व जे आहे ते आचरण करण्यासाठी आहे.
So I'll speak for a bit about that this morning.
तर याच्याबद्दलच मी आज सकाळी थोडंसं बोलणार आहे.
And probably we'll have some time for at least some questions if not discussion.
आणि जर चर्चेसाठी आपल्याला वेळ नाही मिळाला तरी निदान प्रश्न उत्तरांसाठी आपल्याला वेळ मिळेल असं बघू.
Then we'll have a bit of a break and we'll do some meditation.
आणि मग आपण थोडीशी सुट्टी घेऊ आणि मग आपण ध्यान करू थोडं.
So yesterday I mentioned the goal of Buddhist meditation.
तर काल मी बौद्ध ध्यानाचे जे ध्येय असतात त्या ध्येयाबद्दल बोललो होतो.
And I distinguished a near goal and a far goal.
आणि मी एक भेद करून दाखवला होता की एक जवळचं ध्येय आणि एक लांबचं ध्येय.
The near goal is really if you could say becoming a decent human being.
आणि जवळचं जे आपलं ध्येय आहे ते आहे की मला एक चांगलं मनुष्य बनायचं आहे.
Even you might say in some sense it's an ideal human being.
किंवा एक आदर्श असा मनुष्य आहे असं देखील म्हणू शकतो.
So that your mind is very still, very calm, very peaceful.
तर तुमचं मन स्थिर आहे, स्तब्ध आहे, शांतीने भरलेलं आहे.
Your energies are flowing in a unified way.
आणि सगळी एकत्रितपणे तुमची ऊर्जा जी आहे ती प्रवाहित होत आहे.
They're quite refined, quite sensitive.
त्या परिशुद्ध आहेत, संवेदनशील आहेत.
And you're in a friendly and appreciative connection with the world around you.
आणि तुमच्या आजूबाजूला जे जग आहे त्याच्यासोबत तुम्ही फारच एक मैत्रीपूर्ण अशा दृष्टिकोनातून त्याच्या संपर्कात आहात.
And this is what we call shamatha meditation.
आणि यालाच आपण शमता ध्यान असं म्हणत असतो.
In meditation that's aimed at tranquility, peace.
आणि ते ध्यान की ज्याचा उद्देश आहे शांतता प्रशब्दी असं मिळवणं.
And you could even say that this isn't specifically Buddhist.
तुम्ही असं देखील म्हणू शकता की हे काही बौद्ध आहे असं नाही.
You don't have to be a Buddhist to achieve something of this kind.
आणि अशा पद्धतीचं काही मिळवण्यासाठी तुम्ही बौद्धच असायला पाहिजे याची पण काही आवश्यकता नाही.
Although it helps.
जरी त्याची मदत होत असली तरी.
The far goal is the attainment of Bodhi.
आणि लांबचं जे ध्येय आहे ते म्हणजे बोधी प्राप्त करणे.
Which means that you've really understood the true nature of this life.
आणि ज्याचा अर्थ असा आहे की या जीवनाचं जे काही सत्य स्वरूप जे आहे ते तुम्ही खरंच समजून घेतलं आहे.
You've broken through the illusions that we carry around in our minds.
आणि आपल्या मनामध्ये जे काही आपण भ्रम घेऊन चाललेलो असतो त्या भ्रमांना भेद देऊन तुम्ही पुढे निघून आला.
And those illusions are usually talked of first of all in terms of thinking that things are permanent.
आणि या भ्रमांबाबत असं आपण म्हणू शकतो की एक असं आहे की आपण असा विचार करतो की वस्तू ज्या आहेत त्या नित्य आहेत.
We take what is really impermanent as permanent.
आणि ज्या पण गोष्टी अनित्य आहेत त्याला आपण नित्य समजत असतो.
Maybe we could even just stop there. That's our main illusion.
आणि आपण इथेही थांबू शकतो कारण हाच आपला मुख्य असा भ्रम आहे.
We'll go into this more later on.
आणि याच्या अधिक सखोलतेमध्ये आपण नंतर जाणार आहोत.
So the Buddha recognizes the real nature of this life.
तर या जीवनाचं सत्य स्वरूप काय आहे हे बुद्धांनी ओळखलेलं आहे.
And he's at peace with that.
आणि जे काही त्यांना कळालेलं आहे त्याच्याबाबत ते एकदम शांत आहेत.
Nothing can disturb him.
त्यांना कुठलीही गोष्ट विचलित करू शकत नाही.
Nothing can cut him off from life.
आणि जीवनापासून कुठलीही गोष्ट त्यांना तोडू शकत नाही.
Because he's seen the basis for that suffering.
कारण दुःखाचा मूळ आधार काय आहे हे त्यांनी जाणून घेतलेलं आहे.
So those are our two goals.
तर हे आपले दोन ध्येय आहेत.
And we need a degree of shamatha if we are to gain bodhi.
आणि जर आपल्याला बोधी प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला काही अंशी क्षमता प्राप्त करून घ्यावी लागते.
You can only really see life truly and properly if you're calm, if you're peaceful, if you're friendly.
तर जीवनाला तुम्ही सत्य स्वरूपामध्ये तेव्हाच बघू शकता जेव्हा तुम्ही मैत्रीपूर्ण आहात, शांत आहात, स्तब्ध आहात, स्थिर आहात.
So a lot of our early effort is simply at gaining genuine humanity.
आणि म्हणून सुरुवातीचे आपले जे प्रयत्न असतात ते बरेचसे एक खरखुर जे मनुष्यत्व आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी असतात.
So what we're particularly concerned about are three qualities.
तर आपल्याला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत ते तीन गुण आहेत.
The first is integration.
तर पहिली जी आहे ती आहे एकात्मता.
The second is emotional positivity.
आणि दुसरं जे आहे ती आपल्या भावनांची सकारात्मकता.
And the third is receptivity.
आणि तिसरं जे आहे ती आहे ग्रहणशीलता.
So I'm going to talk about each of these in turn and how we develop them.
आणि मग याच्याबाबत मी थोडं थोडं बोलणार आहे आणि याला कसं विकसित करायचं याच्याबाबत.
So let's start with integration.
तर सर्वात पहिले आपण एकात्मतेपासून सुरुवात करूया.
So what is integration?
तर एकात्मता म्हणजे काय?
Well, the best way to decide what integration is to decide what disintegration is.
तर एकात्मता किंवा एकरूपता काय आहे हे समजून घेण्यासाठी ती काय नाही आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
And it's probably that the experience that most of us have at least sometimes.
आणि हा असा अनुभव आहे की जे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कधीतरी आलेला असतो.
We're trying to do something but we become distracted.
तर आपण काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो आणि मग आपण विचलित होऊन जातो.
You're in the middle of something and somehow or other you find yourself doing something else.
आणि तुम्ही काहीतरी करण्याच्या एकदम मध्ये असता आणि तुम्हाला अचानक लक्षात येतं की मी वेगळंच काहीतरी करतो.
It may happen in a larger scale in your life.
आणि हे खूप मोठ्या प्रमाणात देखील तुमच्या जीवनामध्ये होत असेल.
You're trying to do something with your life but something gets in the way or you find yourself distracted, diverted.
की आपल्या जीवनासोबत तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात पण काहीतरी मध्येच येऊन जातं आणि तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही विचलित झालेला
आहात. And you probably experienced it in meditation this morning.
आणि कदाचित आज सकाळच्या ध्यानामध्ये तुम्ही याचा अनुभव घेतलेला असेल.
You're trying to watch your breath.
तुम्ही तुमच्या श्वासाचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करत होता.
But your mind starts wandering.
पण तुमचं मन जे आहे ते इकडे तिकडे फिरायला निघून जातं.
So we need to learn how to integrate our energies.
आणि म्हणून आपल्याला हे शिकावं लागतं की आपल्या ऊर्जांना आपण एकत्रित कशा प्रकारे करू.
So that there's a continuous stream of awareness.
जेणेकरून जागृतीचा एक निरंतर असा प्रवाह वाहत राहील.
This is really the first goal of Buddhism.
आणि हेच बौद्ध धर्माचं जे आहे ते पहिलं ध्येय आहे.
Now, to understand this, we need to understand something a little bit more basic.
आणि हे समजून घेण्यासाठी याच्याही म्हणजे मुळाशी काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
We need to understand the basic way in which the mind changes.
आणि आपलं मन जे आहे मूळ स्वरूपामध्ये कशा पद्धतीने बदलत जातं हे आपल्याला समजून घ्यावं
लागेल. It changes in accordance with the law of karma.
आणि कर्म नियमांच्या अनुरूप त्याच्या आधारावर आपलं मन बदलत जातं.
Everybody's heard of karma, of course.
आता प्रत्येकाने कर्माबद्दल ऐकलेलं असेल.
But we usually think of it in terms of that which brings about rebirth.
पण आपण याचा त्याच संदर्भात विचार करतो की ज्याच्यामुळे आपल्याला पुनर्जन्म मिळालेला आहे.
And in Buddhism it is talked of in that way too.
आणि बौद्ध धर्मामध्ये पण अशा पद्धतीने बोलला जातो.
But much more important is the experience of karma now.
पण ह्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे की कर्माचा आत्ताचा अनुभव.
Because it's karma that you're using to develop your mind.
कारण हे तुमचं कर्म आहे जे तुम्ही वापरत आहात तुमच्या मनाचा विकास करण्यासाठी.
यू मेक एन एफर्ट अँड देयर इज अ रिझल्ट.
तुम्ही एक प्रयत्न करत असतात आणि त्याचा काहीतरी परिणाम होत असतो.
अँड द रिझल्ट कम्स अबाउट थ्रू दिस लॉ ऑफ कर्म.
आणि हा जो परिणाम आहे तो कर्म सिद्धांताच्या आधारावर येत असतो.
इट्स जस्ट द सेम एज दोज लॉज दैट गवर्न फिजिकल मॅटर.
आणि हे नियम असेच आहे जे भौतिक गोष्टींचं पण नियंत्रण करत असतात.
यू नो इफ आय रिंग दिस बेल देयर सर्टन फिजिकल लॉज एट वर्क.
तर जसं जेव्हा मी ही बेल वाजवतो तर काहीतरी भौतिक शास्त्राचे नियम आहे जे कार्यरत होत असतात.
An engineer would have to explain what's happening or a physicist. I'm a humble philosopher so I don't know anything about reality.
काय होत आहे एक इंजिनियर किंवा एक भौतिक शास्त्राचा अभ्यासू सांगू शकतो कारण काय होत आहे हे मला माहित नाहीये.
But you know the laws of acoustics, there's laws of thermodynamics that all come into play that produce the sound waves that we hear.
तर ध्वनीशास्त्राचे आणि ऊर्जाशास्त्राचे जे काही नियम आहेत ते कार्यरत होत असतात आणि त्याच्याद्वारे आपल्याला जो आवाज ऐकू येतो तो ऐकू येत असतो.
The sound arises in dependence on certain conditions.
तर काहीतरी परिस्थिती तिथे आहे ज्याच्या आधारावर हा आवाज जो आहे तो निर्माण होत असतो.
It doesn't just happen.
तो काही असाच येत नाही.
It's not that if I strike the bell sometimes the sound comes sometimes it doesn't.
असं होणार नाही की मी या बेलला असं वाजवलं तर कधी आवाज येईल आणि कधी नाही येणार.
There are physical laws that my striking the bell brings into play.
तर तिथे भौतिक शास्त्राचे नियम आहेत की मी ती बेलला वाजवलं की तिचा आवाज होणारच.
Well, the Buddha teaches that everything is governed by law.
तर बुद्ध आपल्याला हे शिकवतात की प्रत्येक गोष्टींवर नियमांचं नियंत्रण असतं.
Or the way he would put it is that everything arises in dependence on conditions.
किंवा दुसऱ्या शब्दात ते असं सांगतील की जे काही उत्पन्न होत असतं त्याच्या मागे परिस्थितींचा आधार असतो.
So our own mental experience arises in dependence on conditions.
तर आपला जे काही मानसिक अनुभव आहे तो पण परिस्थितींच्या आधारावर निर्माण होत असतो.
So if we can understand those processes, if we can understand those laws, we can bring about a better mind for ourselves.
तर जर आपण हे नियम समजून घेऊ शकलो तर आपण आपल्यासाठी चांगलं असं एक मन निर्माण करू शकतो.
And the law that mainly governs our unfolding mental experience is the law of karma.
आणि आपल्या ज्या काही मानसिक अवस्था ज्या खुल्या करण्याच्या मागे जे काही नियम कार्यरत आहेत ते कर्माचे नियम आहेत.
ऑफ कोर्स वेअर आवर माइंड्स आर इन्फ्लुएंस्ड बाय फिजिकल मॅटर्स टू.
तर भौतिक गोष्टींमुळे सुद्धा आपल्या मनावर प्रभाव पडत असतो.
बट आवर मेंटल डेव्हलपमेंट इज गव्हर्नड बाय द लॉ ऑफ कर्म.
पण आपले जे काही मानसिक विकास आहे तो कर्माच्या नियमांवर अवलंबून असतो.
सो व्हॉट द लॉ ऑफ कर्म एसेन्शियली सेज इज दॅट द quality of our intentions determines the internal effect upon us.
तर कर्माचा नियम मूळतः आपल्याला काय सांगतो की आपल्या उद्देशांचा जो काही गुणधर्म असतो त्याच्यावर आपली काय मानसिक अवस्था आहे ही मानसिक अवस्था अवलंबून असते.
So if we act out of let's say unskillful intentions, there will be an effect on us which is painful.
तर जर आपण काहीतरी अकुशल असे उद्देश ठेवून काहीतरी कार्य केलं तर त्याचे जे काही आपल्यावर परिणाम होणार आहेत ते दुखद असतील.
Of course our actions will affect things outside us.
तर आपल्या ज्या काही कृती आहे त्याचा बाह्य स्वरूपामध्ये पण काही परिणाम होणार आहे.
If I act out of hatred and I hit Bharti, well that will affect Bharti.
तर जसं काही मी द्वेषाने कार्य केलं आणि भारतीला एक ठोसा मारला तर भारतीवर त्याचा परिणाम होणार आहे.
But there'll also be an effect on me.
पण त्याचा माझ्यावर देखील परिणाम होणार
आहे. My own mind will be affected by my intention.
तर माझं जे काही उद्देश होतं त्याच्यामुळे माझ्या मनावर देखील प्रभाव पडणार आहे.
Even more affected by my intention if I act on it.
आणि त्याचा जास्त प्रभाव पडणार आहे की जर त्या उद्देशावर मी कार्य सुद्धा केलं.
And you know, I'm sure, that when you get very angry and you shout or whatever, if you ever do that, then you don't feel good.
आणि तुमचा अनुभव असेल की जर कदाचित तुम्हाला राग आला असेल आणि तुम्ही ओरडता वगैरे तर तुम्हाला नंतर चांगलं वाटत नाही.
And it does affect the way the world appears to you.
आणि मग ज्या पद्धतीने जग तुम्हाला दिसत असतं त्याच्यावर पण काहीतरी परिणाम होत असतो.
Of course I'm speaking quite simply, sometimes life is very complex, but putting it very simply, that's the law.
मी खूपच सहजपणे बोलत आहे कारण कधी कधी जीवन फारच असं जटिल असतं पण हा नियम सांगण्यासाठी थोडं मी सहज पद्धतीने बोलतो.
And in the same way, say for instance, a generous act has an effect on you.
आणि तशाच पद्धतीने एक काहीतरी उदारतेने भरलेलं जी काही कृती आहे त्याचा देखील तुमच्यावर परिणाम होतो.
I often notice this when I'm traveling.
तर जेव्हा मी प्रवास करत असतो तर हे माझं खूप वेळा निदर्शनास येतं.
Particularly if you do air travel, international air travel, it's a very strange experience.
तर खास करून जेव्हा तुम्ही परदेशामध्ये विमानाचा प्रवास करत असता
you move into a sort of neutral world.
तर एका प्रकारे म्हणजे न्यूट्रल म्हणजे असंही नाही तसंही नाही अशा एका जगामध्ये तुम्ही प्रवेश करत असता.
Nobody really connects with anybody else. It's so many people that the customs officers and all the rest of it, they don't look at you, they don't connect with you.
आणि तुम्ही कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत नाही कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि ते
just walk towards their seat and they sit down and they don't connect with each other.
ते कस्टम ऑफिसर नुसतं बसलेले असतात, पॅसेंजर त्यांच्या समोर न जात असतात, ते त्यांना बघतही नाही, बसलेले असतात.
And I find that I don't particularly like the mental state that comes from that.
आणि मला स्वतःला असं वाटतं की याच्यामधनं जी काही मानसिक अवस्था निर्माण होते ती मला स्वतःला आवडत नाही.
So I've learned to try to connect with people.
आणि म्हणून लोकांशी संभाषण साधण्याचा त्यांच्याशी जुळण्याचा मी प्रयत्न करत असतो.
And particularly to try to help people.
आणि खास करून लोकांना मदत करण्याचा.
Because often people can't lift their bags or they don't know where their seat is.
कारण बरेचदा लोकांना त्यांची बॅग उचलता येत नाही किंवा त्यांना माहित नसते की कुठे त्यांची सीट आहे, जागा आहे.
I'm an experienced traveler so I know how to manage these things.
तर मला प्रवासाचा अनुभव आहे आणि मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या.
So I quite deliberately just sort of see if there's somebody needs some help, I just help.
आणि म्हणून मी जाणून बुजून बघतो की कोणाला मदतीची आवश्यकता आहे का आणि मी ती करण्याचा प्रयत्न.
Well of course I want them to be helped.
आणि कारण मला अशी असं वाटत असतं की त्यांना मदत व्हावी.
But I feel so much better as a result of that.
पण त्याच्यामुळे मला स्वतःला देखील खूप आनंद होत असतो.
I feel connected with the world around me. I feel alive. I feel significant.
आणि माझ्या आजूबाजूला जे जग आहे त्याच्याशी जुडलेलं मला वाटतं, जिवंत वाटतं आणि काहीतरी उपयोगी आहे मी असं मला वाटतं.
That's karma.
हे कर्म आहे.
कर्म इज द लॉ दॅट गव्हर्न्स द वे इन व्हिच युअर ऍक्शन्स अफेक्ट यू.
तर कर्म तो नियम आहे की ज्याच्यानुसार तुमच्या कृती ज्या आहे तुमच्यावर परिणाम करत असतात.
सो टू पुट इट व्हेरी बेसिकली, इफ यू ऍक्ट विथ हेट्रेड ऑर एनी काइंड ऑफ एनी फॉर्म ऑफ हेट्रेड,
तर साध्या पद्धतीत सांगायचं झालं की जर का तुम्ही द्वेषाने किंवा द्वेषाच्या कुठल्याही प्रकाराने काही कृती करत असाल,
with greed or any sort of grasping,
तर लोभ किंवा कुठल्याही प्रकारच्या आसक्तीतन कार्य करत असाल,
or any form of ignorance but which means deliberate unawareness,
किंवा कुठल्याही प्रकारच्या अज्ञानातन, ज्याचा अर्थ आहे की जाणून बुजून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत.
If you act on that basis, well, it will have an effect on you that is restricting, cramping, unsatisfying, even painful.
आणि या पद्धतीने जर तुम्ही कार्य करत असाल तर तुम्ही खूप संकुचित, छोट्या म्हणजे घेऱ्यामध्ये आणि आकुंचन असं तुमचं पावलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अनुभव येते.
And you can verify it in your own experience.
आणि तुमच्या स्वतःच्या अनुभवामध्ये तुम्ही हे शोधू शकता.
Yes, I know life is complex and it's not always as straightforward as that.
तर मला माहिती आहे की जीवन खूप गुंतागुंतीचं आहे आणि नेहमीच सरळ नसतं.
And there are other forces at work upon us.
आणि दुसऱ्या पण बाह्य शक्ती असतात ज्या आपल्यावर कार्य करत असतात.
In general, you can see there's a connection between negative, unskillful mental states and a dampening, closing, restricting, even painful effect upon you.
पण एका पद्धतीने तुम्ही हा संबंध बघू शकता की अकुशल मानसिक अवस्था आणि त्याचा जो काही तुम्हाला दाबणारा म्हणजे संकुचित करणारा दुःखद असा काही तुमच्यावर जो प्रभाव पडत असतो त्याचा संबंध बघू शकता.
And of course the opposite is true.
आणि त्याचा विरुद्ध सुद्धा तितकंच खरं आहे.
If you act with love, with a connection with people,
तर जर तुम्ही प्रेमाने आणि दुसऱ्या लोकांशी संबंध प्रस्थापित करून जर वागला,
with generosity,
उदारतेने जर का वागला,
and with awareness,
आणि जागृतीपूर्वक जर का वागला,
well, that has a positive effect on you.
तर त्याचा पण सकारात्मक असा तुमच्यावर प्रभाव पडत असतो, परिणाम होत असतो.
Of course they affect other people.
त्याचा दुसऱ्या लोकांवर देखील परिणाम होत असतो.
You know, if I help somebody, he feels better.
जसं मी कोणाला तरी मदत केली तर त्याला खूप आनंद होतो.
But we're particularly interested in this context in karma as a way of modifying your own mind.
पण इथे आपण कर्माचा या संदर्भात विचार करत आहे की आपल्या मनाला त्याच्यातनं कसं बदलायचं.
And all the work we're doing is harnessing the power of karma.
आणि जे काही आपण कार्य करत आहोत ते कर्माची जी काही ऊर्जा आहे ती आपल्याकडे ओढत
आणि
हे बौद्ध धर्मामध्ये आपलं मूळ जे आहे ते कार्य
इज टू यूज दिस नॅचरल लॉ इन ऑर्डर टू डेव्हलप आवरसेल्व्स.
तर हे जे काही नैसर्गिक नियम आहे याचा आपण वापर करून स्वतःच्या विकासासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा.
इफ वी ऍक्ट with a skillful intention, it will have a beneficial effect on us.
तर जर आपण कुशल उद्देशातन कार्य केलं तर त्याचा आपल्यावर आपल्याला फायदा देणारा असा परिणाम होणार आहे.
Of course it has a beneficial effect on others too.
याचा इतरांवर देखील फायदा देणारा असा प्रभाव होऊ शकतो.
Which is very important.
जे खूपच महत्त्वाचं आहे.
But in this context what we're considering is the way in which our own skillful intentions change our own mental experience.
पण इथे आपण याचा या संदर्भात विचार करतोय की कशा प्रकारे आपल्या आपले कुशल उद्देश जे आहे आपल्या मानसिक अवस्थांमध्ये बदल घडवून आणू
शकतो. सो इन बुद्धिस्ट मेडिटेशन वी आर फर्स्ट ऑफ ऑल युजिंग द पॉवर ऑफ कर्म to integrate ourselves.
तर बौद्ध धर्मामध्ये आपण सर्वात पहिले आपल्या कर्माची जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती आपल्याला एकात्मता किंवा एकरूपता प्राप्त करण्यासाठी वापरतो.
So for instance, you're doing the anapanasati, the mindfulness of breathing.
तर उदाहरणार्थ आपण अनापानसतीचा सराव करतो.
You're trying to concentrate.
आणि आपण एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न करतो.
And after a while, shorter or longer period of time, your mind wanders.
आणि काही वेळानंतर, कदाचित थोड्या किंवा जास्त वेळानंतर, तुमचं मन जे आहे ते भटकायला लागतं.
So you come back and you concentrate again.
आणि मग तुम्ही परत येता आणि परत एकाग्र होण्याचा प्रयत्न करता.
Gradually, through the power of karma, your ability to stay with the breath will grow.
आणि हळूहळू कर्माच्या जोरावर तुमची एकाग्र होण्याची जी काही क्षमता आहे त्याच्यामध्ये विकास होऊ लागतो.
You'll be strengthening that faculty in yourself.
आणि स्वतःमध्ये हा जो काही भाग आहे तो तुम्ही अधिक दृढ करत असता, मजबूत करत असता.
And gradually your energies will begin to settle down on the breath.
आणि हळूहळू तुमच्या ज्या काही ऊर्जा आहे त्या तुमच्या श्वासावर स्थिरावायला लागतात.
And that will mean that you have a stronger and stronger sense of your own power, you could say.
You can have
a stronger and stronger sense of your own power.
आणि मग हळूहळू तुमच्या स्वतःच्या शक्तीचं तुम्हाला अधिक अधिक दृढ असा अनुभव यायला लागतो.
You get a stronger and stronger sense that you can change yourself.
तुम्हाला अधिक अधिक मजबूतीने असं वाटायला लागतं की तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकता.
Sometimes you find when you first start meditating, you just can't stay with the breath at all.
सुरुवातीला जेव्हा तुम्ही ध्यान करायला सुरुवात करता तुम्हाला असं वाटतं की आपण आपल्या श्वासासोबत राहूच शकत नाही.
But gradually, when you make an effort, you get a stronger and stronger sense of how to make that effort.
पण हळूहळू तुम्हाला या गोष्टीचा असा अनुभव यायला लागतो की कशा पद्धतीने हा प्रयत्न करायला पाहिजे.
And you get a stronger and stronger sense of yourself as the actor of karma.
आणि हळूहळू तुम्हाला असा देखील अनुभव यायला लागतो की जे काही कर्म आहे त्याचा तुम्ही करता आहात.
You begin to realize how you can change your life.
आणि तुम्हाला हा देखील अनुभव येऊ लागतो की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता.
Often we feel we're the victim of other forces.
बरेचदा काय होतं की आपण दुसऱ्या शक्तींच्या समोर हतबल होऊन जातो.
Well, life is full of terrible tragedy, of course.
कारण जीवनामध्ये अनेक म्हणजे असे कठीण प्रसंग असतात.
Other people want us to do things and try to force us.
दुसऱ्या लोकांना वाटत असतं की आपण हे करावं आणि ते आपल्यावर जबरदस्ती देखील करत असतात.
In family life, there's a lot of that sort of tension often.
आणि कौटुंबिक जीवनामध्ये अशा प्रकारचे बरेचसे तणाव असतात.
It's very difficult to find yourself and what really you want to do and what is good for you to do.
आणि अशा परिस्थितीत खूप कठीण असतं हे शोधणं की तुम्हाला काय पाहिजे आणि कशा पद्धतीने ते करायचं जे तुमच्यासाठी चांगलं आहे.
It's very difficult to find a sense of owning your own life.
आणि तुमच्या जीवनावर तुमचं नियंत्रण आहे अशा प्रकारचा अनुभव किंवा भाव प्राप्त करून घेणे फार कठीण असतं.
Yeah, life is so difficult.
आणि खरं जीवन खूपच कठीण आहे.
If this was Hindi, I'd say zindagi mushkil hai, my favorite phrase.
आणि हिंदीत जर का सांगायचं असतं तर मी असं सांगितलं असतं जिंदगी मुश्किल आहे आणि माझं खूपच आवडतं असं वाक्य आहे.
It's very difficult.
आणि खरच खूपच कठीण आहे.
And often yes, we feel as if we're the victims of life.
आणि अनेक वेळेस आपण हे जीवनाच्या पुढे जे आहे ते हतबल होऊन जात असतो.
But as you gain more and more integration, you feel that there's the one area of your life that is definitely in your control.
पण जसं जसं तुम्ही ही एकरूपता किंवा एकात्मता प्राप्त करता तुम्हाला असं लक्षात येतं की जीवनाचं कमीत कमी एक क्षेत्र तरी असं आहे ज्याच्यावर तुमचं पूर्ण ताबा आहे, पूर्ण नियंत्रण आहे.
That is your karma.
आणि ते म्हणजे तुमचं कर्म.
You have control over your own intentions.
तुमच्या उद्देशांवर नियंत्रण आहे.
You're able to direct your own intentions.
आणि तुम्ही तुमच्या उद्देशांना जी आहे ती दिशा देऊ शकता.
Therefore able to build yourself a more and more positive mental experience.
आणि म्हणून तुमच्यासाठी तुम्ही अधिकाधिक विधायक असे मानसिक अनुभव जे आहेत ते निर्माण करू शकता.
However bad the conditions are, you can learn to put forward more and more skillful intentions.
आणि जे काही म्हणजे परिस्थिती आहेत, प्रसंग आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता की तुम्ही कुशल उद्देशांची निर्मिती करा.
Sometimes I've seen people almost broken by life.
बरेचदा मी लोकांना असं बघतो की जे जीवनामुळे अगदी गळून पडले असतात, तुटून पडलेले असतात.
So many tragedies happen in some people's lives.
आणि त्यांच्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे कठीण असे प्रसंग येऊन गेलेले असतात.
You feel, well, what is left now?
आणि त्यांना असं वाटत असतं की आता काय शिल्लक राहिलेलं
आहे. The one thing that you're left with is your own karma.
पण एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे शिल्लक राहिलेली असते आणि ती म्हणजे तुमचं कर्म.
I remember talking with a prisoner once in a jail in England.
आणि मला आठवतं की एकदा इंग्लंडच्या एका जेलमध्ये मी एका कैद्यासोबत बोलत होतो.
He done something really terrible.
आणि त्यांनी फारच भयंकर असं काही कृत्य केलं होतं.
I'm not even going to tell you what it was.
आणि त्यांनी काय केलं होतं हे मी तुम्हाला सांगणार देखील
नाही. He felt deeply guilty about that.
आणि त्याच्याबद्दल त्याला खूप खूप म्हणजे त्याला अपराध बोध वाटत होता.
And he felt that, well, in a way his life was over, it was finished.
आणि एक प्रकारे त्याला असं वाटत होतं की त्याचं जीवन संपलेलं आहे.
But through understanding of this law of karma, he'd seen that he could still make something of himself.
पण त्याला जेव्हा हा कर्मनियम समजला तर त्याला असं वाटलं की नाही, अजूनही मी माझ्या जीवनाचं काहीतरी करू शकतो.
So even in that terrible tragedy, he'd been able to see something, it's a tragedy of his own making. He'd been able to see how he could build a new life, if you like.
आणि म्हणून एवढं म्हणजे कटिंग प्रसंगामध्ये त्याला हे दिसून आलं होतं की कशा पद्धतीने त्याचा जो कठीण प्रसंग आहे त्यानेच निर्माण केला होता, तरी देखील त्याच्यामधून एक नवीन जीवन तो कसं निर्माण करू शकतो.
And we've always got the ability in every situation to put forward a good intention.
आणि कुठलीही परिस्थिती का असू नये आपल्यामध्ये नेहमीच ही क्षमता असते की आपण एक चांगलं उद्देश जे आहे ते समोर ठेवू शकतो.
And that will create the conditions on the basis of which we can do it again.
आणि त्याच्यामुळे अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात की आपण परत काहीतरी करू शकतो.
So integration is building a strong sense of moral agency.
आणि
just trying you out.
Partially scattered.
Of being a moral agent. Does that matter? Does that make sense?
Yes. Say that sentence.
It gives you a sense of being a moral agent, mm-hmm. being someone who can act morally.
Who gives that sense?
Karma.
Karma. The karma. Sangunda.
Or shall I say it a different way?
No, I just got scattered.
So karma gives you a strong sense of your moral agency, of being a moral agent.
The karma तुम्हाला हा भाव देत असतो की तुम्ही जे आहे तुमच्या नैतिकतेचं एक एजन्सी माहिती आहे ना सगळ्यांना, तुम्ही ती एजन्सी आहात.
So
त्या एजन्सी मधले तुम्ही एक एजंट आहात.
You get a stronger and stronger sense that I can act well.
आणि म्हणून तुम्हाला अधिकाधिक दृढपणे हा भाव निर्माण होत असतो की मी चांगलं कार्य करू शकतो.
And you get more and more confidence in your ability to do that.
आणि म्हणून तुमची जी काही असं करण्याची जी क्षमता असते त्याच्यामध्ये तुमचा अजून अजून विश्वास वाढायला लागतो.
So through developing integration you get a stronger and you get more and more strength, moral strength.
आणि म्हणून एकात्मता जेव्हा आपण निर्माण करत असतो तर आपल्याला त्याच्यामधून अधिकाधिक शक्ती मिळत असते.
Of course we do that in many ways. There are many practices that help us do that.
आणि निश्चितच आपण अनेक पद्धतीने हे करू शकतो. अनेक असे सराव आहे जे असं करण्यामध्ये आपल्याला मदत करत असतात.
Following the precepts helps to build that sense of moral strength.
जसं शीलांचं आचरण करून अशा प्रकारची जी काही नैतिक शक्ती आहे ती निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात.
But in meditation we're especially first of all building that sense of ourselves as able to act well.
पण ध्यानामध्ये आपण हा भाव निर्माण करू करत असतो की आपण चांगलं म्हणजे करण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे.
And this will help you in everything that you do.
आणि तुम्ही जे काही करत आहात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये याची तुम्हाला मदत होईल.
The most difficult thing in life often is to do what you think is really right when there's a lot of pressure to act otherwise.
तर बाह्य जगामध्ये वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याचा तुमच्यावर जेव्हा खूप दबाव असतो तेव्हा जे योग्य आहे असं करणं योग्य आहे तुम्हाला वाटत असतं तसं करणं खूप कठीण असतं.
I think this is a quite common phenomenon in Indian life from what I know.
आणि जेवढा भारतीय जीवनामध्ये मला माहिती आहे तर हे खूप म्हणजे असं आढळून येणं खूप सर्वसामान्य आहे.
Of course it's a common phenomenon in English life too.
आणि इंग्लिश जीवनामध्ये पण हा खूपच सर्वसाधारण असं.
There's a lot of pressure for corruption, there's a lot of pressure for deception and so on and so forth.
तर भ्रष्टाचाराचं खूप दबाव आहे आणि इतर अनेक गोष्टींचा असं खूप तिथे दबाव आहे.
You don't want to do those things, you know they're wrong, but you are under so much pressure.
तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या तुम्हाला करायच्या नसतात हे तुम्हाला माहिती आहे पण तुमच्यावर खूप दबाव असतो.
You don't want to react in family life.
आणि आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये पण आपल्याला असं काही प्रतिक्रिया द्यायच्या नसतात.
It's difficult to control yourself.
आणि पण आपल्या स्वतःवर आपला ताबा ठेवणं नियंत्रण ठेवणं कठीण होतं.
I don't need to multiply examples, everybody's got immediately got some in their own minds.
तर अशा प्रतीचे खूप उदाहरण देण्याची मला आवश्यकता नाही कारण तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही उदाहरण आलं असेल.
But to really be an individual is very difficult.
आणि अशा पद्धतीमध्ये एक स्वतंत्र व्यक्ती होणं हे खूपच कठीण असतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर said that if you want to be a Buddhist you must have the ability to stand alone.
तर बाबासाहेब असं म्हणतात की जर तुम्हाला बौद्ध व्हायचं असेल तर खूप महत्वाचं आहे तुमच्यामध्ये ही क्षमता होणे की तुम्ही एकटं देखील तुम्हाला राहता आलं पाहिजे.
He knew all about standing alone because he had to do it.
आणि एकटं उभं राहणं म्हणजे काय त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं कारण त्यांना हे खूपदा करावं लागायचं.
It's really an outstanding example of that sort of integration.
आणि अशा प्रकारच्या एकात्मतेचं ते फारच चांगलं असं एक उदाहरण आहे.
But yes, we need that strength of character.
पण आपल्या स्वभावाची जी शक्ती जी आहे त्याची आपल्याला आवश्यकता असते.
And we will gain that, for instance, from the mindfulness of breathing.
आणि ही शक्ती आपल्याला जे काही श्वासावरच्या जागृतीचं ध्यान आहे त्याच्यातून प्राप्त होणार.
You get a stronger and stronger a sense of yourself as able to form skillful intentions.
आणि तुम्हाला त्याच्यामधून जास्तीत जास्त हा भाव निर्माण होत असतो की तुमच्यामध्ये ही क्षमता आहे की तुम्ही कुशल उद्देश निर्माण करू शकता.
And that will bring about for you a different mental experience.
आणि त्याच्यामधून खूपच वेगळं असं मानसिक अनुभव जे आहे तुम्ही निर्माण करू शकता.
This is quite difficult to explain, but probably everybody's got some basic experience of it.
ते हे समजवण्यासाठी खूपच कठीण आहे पण कदाचित तुमच्या सर्वांना याचा काही अनुभव आला असेल.
If you are able to do a practice like the mindfulness of breathing successfully, the world will actually seem different.
तर जर तुम्ही खरच हे श्वासावरच्या जागृतीचं ध्यान करू शकला तर बाह्य जे जग आहे ते तुम्हाला एकदम वेगळं असं दिसायला लागेल.
When you come out of the meditation, everything will seem clearer, stiller, sharper.
आणि जेव्हा तुम्ही ध्यानातनं बाहेर आलेला असाल तर इतर सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे एकदम स्पष्ट अशा तुम्हाला दिसून यायला लागतात.
And you may find yourself sort of noticing the beauty in things more than you usually do.
आणि नेहमी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जितकं सौंदर्य बघता त्याच्यापेक्षा जास्त सौंदर्य तुम्हाला त्या गोष्टींमध्ये आढळून येईल.
And you may feel a stronger sympathy with others.
आणि इतरांबद्दल तुम्हाला कदाचित अधिक सहानुभूती वाटायला लागेल.
So your efforts brings a result.
आणि म्हणून तुमचे जे काही प्रयत्न आहे ते काहीतरी परिणाम घेऊन येत
असतात. Your mind emerges in a fresher, clearer, more expansive way.
आणि एकदम फ्रेश तरोताजा अशा पद्धतीने आणि स्पष्ट अशा पद्धतीने तुमचं मन जे आहे ते उत्पन्न होईल निर्माण होईल.
It can even lead to an experience in the meditation itself of a quite different order of consciousness.
आणि ध्यानामध्ये तुम्ही जागृतीच्या एकदम वेगळ्याच पातळीचा अनुभव देखील घेऊ शकता.
And you may find you have some flavor of this at times, even during these 3 days.
आणि कदाचित या तीन दिवसांमध्ये कधी कधी तुम्हाला अशी चव सुद्धा तुमच्या ध्यानामध्ये चाखायला मिळेल.
You may experience what we call jhana or jhana in Pali.
कदाचित आपण ज्याला ध्यान किंवा पालीमध्ये जान असं म्हणतो त्याचा तुम्हाला अनुभव येईल.
I think in modern Hindi and Marathi jhana it just means meditation in general, yeah?
तर आधुनिक मराठी आणि हिंदी भाषेमध्ये ध्यान या शब्दाचा अर्थ फक्त जे आपण ध्यान करतो एवढाच होतो.
But in Buddhist meditation theory it means a very particular state of concentration.
पण बौद्ध पद्धतीमध्ये याचा अर्थ असतो की एक फारच विशिष्ट ध्यानाची अवस्था.
It means a state in which you go beyond the mere sense level of things.
तर जेवढा इंद्रियांनी आपल्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो त्याच्याही पलीकडे जाण्याची ती अवस्था असते.
Yes, you are still experiencing through the senses.
तर इंद्रियांच्या माध्यमातून तुम्ही गोष्टींचा अनुभव घेत असता.
But you're not sort of lost in the senses.
पण फक्त तेवढ्यामध्येच तुम्ही हरवून गेलेले नसता.
And you feel deeply concentrated.
तुम्हाला फारच एकाग्र वाटत असतं.
There's just a little bit of thinking going on.
आणि फक्त थोडंच विचार जे आहेत ते आपले सुरू असतात.
But thinking only connected with the meditation itself.
पण हे जे काही थोडेसेच विचार असतात ते फक्त ध्यानाच्याच बाबतीत असतात.
And of course you feel very happy.
आणि तुम्हाला फारच आनंदित असं वाटत असतं.
And even some experience of a release of energy in the body which is priti.
आणि कदाचित आपल्या शरीरामध्येच काहीतरी ऊर्जा वाहत आहे असं तुम्हाला वाटतं ज्याला आपण प्रीती असं म्हणत असतो.
So well, that's just the lowest stage of that kind of experience.
आणि अशा पद्धतीच्या अनुभवाची ही सगळ्यात म्हणजे खालची ही पातळी आहे.
It's a very deep state of integration.
आणि ही जी आहे एकात्मतेची खूप सखोल अशी पातळी आहे.
So maybe you'll experience at least something of the fringes of that sort of experience.
आणि अशा प्रकारचा जे काही अनुभव आहे त्याचे तुम्हाला कदाचित झलक अनुभवायला मिळेल.
Well, we'll see. It may not happen this time, may happen sometime.
तर आपण बघूया कदाचित यावेळेस असा अनुभव नाही आला तर कदाचित पुढच्या वेळेस येईल.
But you'll definitely even during these days I can almost guarantee it experience some change in your direct experience.
पण याही दिवसांमध्ये मी खात्रीपूर्वक असं सांगू शकतो की तुमच्या ज्या अनुभवांमध्ये आहे थोडं काही प्रमाणात का होईना बदल तुम्हाला बघायला मिळेल.
Even a bit as if your mind has been washed.
हे असं असेल जसं काही तुमचा मेंदू पूर्ण धुतला गेलेला
आहे. And everything seems fresher and clearer.
आणि सगळ्या गोष्टी एकदम नवीन आणि स्पष्ट अशा तुम्हाला वाटतं.
So that state emerges on the basis of the law of karma.
तर ही जी काही अवस्था आहे ही सुद्धा कर्मनियमाच्या आधारावर निर्माण होते.
And I think one of the things really important is to identify this power of karma.
आणि मला असं वाटतं की एक महत्त्वपूर्ण गोष्ट ही पण आहे की कर्माच्या या सामर्थ्याला जाणून घेणं.
It seems crazy that we're not taught about karma at school.
आणि हे फारच म्हणजे वेळेपणाचं वाटतं की या कर्माबद्दल आपल्याला शाळांमध्ये काही शिकवलं जात नाही.
We're taught about gravity and photosynthesis and thermodynamics but not taught about karma.
तर गुरुत्वाकर्षण आणि प्रकाश संश्लेषण आणि इतर गोष्टी ऊर्जा संबंधी आपल्याला शिकवल्या जातात पण हे कर्मनियमाबद्दल काहीच शिकवलं जात नाही.
It's the basic law of the mind.
आणि हा मनाचा एकदम मूलभूत असा हा नियम आहे.
Well, maybe you were lucky. I certainly wasn't taught about that.
कदाचित तुम्हाला शिकवलं असेल तुम्ही लकी आहात पण मला तर शिकवलेलं नव्हतं.
And it's quite simple. It doesn't involve any belief in a god or anything like that. It's just a natural law.
आणि हे खूपच साधा असा नियम आहे. याच्यासाठी कुठे देवावर वगैरे विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. खूप साधा असा नियम आहे.
This world is a world in which skillful action leads to a growth in the mind.
तर हा हे जग हे असं जग आहे की जिथे कुशल कर्म हे कुशल परिणाम घेऊन येत.
So if we have real confidence in that, we can live our lives so much more successfully.
आणि याच्यामध्ये खरंच जर आपला विश्वास असेल तर खूप चांगल्या पद्धतीने आपण आपलं जीवन जगू शकतो.
Well, the Buddha says even that it's the only thing that you can rely on.
आणि बुद्ध असं म्हणतात की कदाचित ही एकच अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
When you come to die, all you're left with is your karma.
आणि जेव्हा तुम्ही मरत असता तेव्हा एकच गोष्ट तुमच्यापाशी शिल्लक असते ते म्हणजे कर्म
तुमचं.
तुम्ही तुमचा परिवार मागे सोडून जात असता.
Your bank account behind.
तुमचं बँकेतले पैसे मागे सोडून जात असता.
Your car or your motorbike.
तुमची कार किंवा बाईक.
The only thing you've got is your karma.
आणि फक्त एकच गोष्ट तुमच्या जवळ असते ती म्हणजे तुमचं कर्म.
If there's anything that comes after death, well, karma is going to be the basis for it happening.
आणि जीवनाच्या नंतर काही निर्माण होणार असेलच तर कर्मच त्याचा आधार असणार आहे.
So we really need to identify this process at work in our lives.
तर खरंच ही जी प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे तिला जाणून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे.
There are other processes, of course, there's physical processes and basic psychological processes.
आणि इतरही प्रक्रिया आहेत, भौतिक प्रक्रिया आहेत, मानसिक प्रक्रिया आहेत.
But karma is a strong factor in our mental experience.
पण आपले जे काही मानसिक अनुभव आहे त्याच्यामधला कर्म हा खूपच महत्त्वाचा असा भाग आहे.
And we need to take charge of it.
आणि त्याचा आपण ताबा घेतला पाहिजे, नियंत्रण मिळवलं पाहिजे.
The Buddha says that we should every day contemplate, I am the owner of my karma.
बुद्ध असं म्हणतात की आपण रोज हे चिंतन केलं पाहिजे की मी माझ्या कर्माचा नियंत्रण करतो.
I am the result of my past karma.
आणि जे काही गतकाळात मी कर्म केलेले आहे त्याचाच मी आता परिणाम आहे.
What karma I perform now will determine my future.
आणि जे कर्म मी आता करणार आहे त्याच्यातनच माझं भविष्य ठरणार आहे.
So integration means really taking charge of your own karma.
आणि म्हणून एकात्मता किंवा एकरूपता म्हणजे आपल्या कर्माचा खरोखरचा ताबा किंवा नियंत्रण मिळवणं.
And then you can start to guide your life in a good direction.
आणि म्हणून मग एका चांगल्या दिशेने तुमच्या जीवनाला तुम्ही निर्देशित करू शकता.
We do that in through our ethical practice.
आपल्या नैतिक आचरणामध्ये पण आपण हे करत असतो.
But we do it very deeply through meditation.
पण ध्यानाच्या माध्यमातून आपण हे खूपच सखोलतेने करू शकतो.
Because in meditation we're working directly on the intentions, the flow of mental states.
कारण ध्यानामध्ये आपल्या उद्देशावर आणि आपल्या मानसिक अवस्थांचा जो काही प्रवाह आहे याच्यावर आपण थेट कार्य करत असतो.
So that's the function of mindfulness of breathing.
आणि ध्यानाच्या सरावाचा हेच जो आहे म्हणजे श्वासाच्या ध्यानाच्या सरावाचा हाच मुख्य उद्देश आहे.
It's taking full control as much as we can of our karma.
तर जितकं जास्तीत जास्त आपल्याला शक्य होईल तितक्या जास्त प्रमाणात आपल्या कर्माचं नियंत्रण घेणं.
And applying our minds to the concentration on the breath.
आणि श्वासावर एकाग्र होण्यासाठी आपल्या मनाला आपण प्रशिक्षित करत असतो.
So that we can act well.
जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो.
So we're building strength.
आपण एक प्रकारचं ताकद निर्माण करत आहोत.
It's probably enough for now. It's quite a lot I've said and it might be quite good to just get some see if there's anything that you want to ask coming from that.
तर आत्तासाठी मला वाटतं इतकं बरं पुरेसं होईल कारण मी खूप बोललेलो आहे आणि आपण बघूया जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील येत असतील तर त्याच्याकडे.
So anything I've said that's not quite clear or stimulated other thoughts, please do ask.
तर काही असं आहे का मी आतापर्यंत जे सांगितलं ज्याच्यामध्ये स्पष्ट नाही झालंय किंवा त्याच्यामधनं तुमच्या मनामध्ये दुसरे विचार उत्पन्न झाले असेल तर ते विचारा तुम्ही.
And I'll answer if I can.
आणि मला जर जमलं तर मी त्याचं उत्तर देईल.
I won't answer if I can't.
आणि जर मला नाही जमलं तर मी त्याचं उत्तर देणार नाही.
I'll get Jeevak to answer.
मी जीवकला उत्तर देण्यासाठी सांगेल.
Or Bharti.
किंवा भारतीला.
So anything? Sorry, it can lead you to a direct experience of the truth. Marathi? Hindi?
Hindi mein bata dijiye aapka sawal.
Kya meditation jo hai wo hame seedha sach tak le ja sakta hai. Jo sach hai. Se seedha sakshatkar ho sakta hai meditation.
Well, in a way you could say, strictly speaking, yes. And as we talk more about meditation, I'll tell you about and we'll practice some meditations that directly try to bring you to that experience of truth.
आणि जसं जेव्हा आपण ध्यानाबद्दल अधिक बोलू तेव्हा मी तुम्हाला हे सांगेल आणि काही असे ध्यान आहे की जे तुम्हाला थेट सत्यापर्यंत घेऊन जात असतं.
But I think the reality is that most of us live such complex lives, meditation itself is not going to be enough.
पण खरी गोष्ट ही आहे की आपण इतकं गुंतागुंतीचं जीवन जगत असतो की फक्त ध्यान हे पर्याप्त.
Maybe if you go up into the Himalayas and find a cave and able to stay there, maybe meditation would be enough.
आणि जर कदाचित तुम्ही असं करू शकला की हिमालयात गेला एखादी गुफा तुम्हाला सापडली आणि तिथे जर का तुम्ही बसून ध्यान करत असाल तर फक्त ध्यानच पुरेसं ठरेल.
But the reality for most of us is that we're not going to do that.
पण आपल्या पैकी बऱ्याच लोकांसाठी हे खरं आहे की एवढ्यानी
So we need to work a lot in other areas of our lives.
तर म्हणून आपल्या जीवनाचे इतर जे काही क्षेत्र आहे तिथे पण आपल्याला खूप कार्य करावे लागते.
We need to work on our livelihood, the way we earn our living.
आणि कशा पद्धतीने आपण आपली उपजीविका आजीविका कमवत असतो या गोष्टीवर देखील आपल्याला कार्य करावे लागते.
We need to work even on the things that we bring into our mind, our reading, our watching and so forth, all of that affects us.
आणि आपण काय वाचतो काय बघतो याच्यावर पण आपल्याला नियंत्रण आणावं.
And especially we need to work on our human relationships.
आणि आपले जे काही मानवीय संबंध आहे त्याच्यावर देखील आपल्याला कार्य करावं लागेल.
And my own teacher argues that our own teacher Sangrakshita argues that probably for most people those human relationships are going to be as important as vehicles for direct realization as meditation itself.
आणि माझे जे काही किंवा आपले जे काही गुरु आहेत संघरक्षित ते असं म्हणतात की मानवीय संबंध जे आहे हे क्षेत्र असं आहे की जे तुम्हाला म्हणजे साधन ठरू शकतं सत्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वपूर्ण असं साधन.
Because in deep human communication you go beyond the barriers of self.
कारण खूपच सखोल अशा मानवी संपर्कामध्ये तुम्ही स्वचा जो काही अडथळा आहे त्या अडथळ्याच्या पुढे जात असता.
When you really do communicate with another human being without attachment then you go beyond yourself.
आणि ज्या एका दुसऱ्या व्यक्ती सोबत जेव्हा तुम्ही खरा संपर्क करत असता त्याच्याबद्दल काहीही आसक्ती न ठेवता तेव्हा तुम्ही स्वच्या पुढे निघून जात असता.
So I think we need a broad approach.
तर मला वाटतं की आपल्याला खूपच विस्तृत अशा दृष्टिकोनाची आवश्यकता.
But an element of meditation I think is probably essential for most people.
पण मला असं वाटतं की ध्यानाचा हा जो काही भाग आहे खूप साऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे.
You need to step outside the normal flow of life and focus on developing your mind.
तर जो काही आपला नेहमीचा प्रवाह आहे त्याच्या बाहेर आपल्याला थोडंसं निघायला पाहिजे आणि आपल्या मनावर जे आहे केंद्रित व्हायला पाहिजे.
And that will help you in other areas too.
आणि हे तुम्हाला इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा मदतीचं सिद्ध होऊ शकतं.
So for instance, I think you're probably likely to be able to communicate more deeply if you're meditating deeply.
जसं मला असं वाटतं की जर तुम्ही खूप सखोलपणे ध्यान करत असाल तर तुम्हाला सखोलपणे संपर्क करणं देखील शक्य होत असतं.
It's also true that you'll probably be able to meditate more deeply if you can communicate more deeply.
आणि हे पण खरं आहे की जर का तुम्ही खूप सखोल असा संपर्क करू शकत असाल तर तुम्ही सखोल असं ध्यान देखील करू शकता.
In one of the important things to know about Buddhist ideas about the realization of reality is is that it's the end that's important, not the means.
तर बौद्ध तत्वज्ञानामध्ये सत्याची जाणीव करून घेण्यासाठी हे महत्वाचं असं मानलं जातं की सरते शेवटी जो शेवट आहे तो महत्वाचा आहे तिथपर्यंत तुम्ही कसं पोहोचला हे तितकसं महत्वाचं नाही.
So it's a good and important question. It sort of tells us more about what it is we're engaged in.
तर हे खूपच चांगला आणि महत्वाचा असा प्रश्न होता आणि याच्यातनं स्पष्टता आली की आपण कशासोबत जुडलेले आहोत कशामध्ये.
There are famous examples in the Buddhist scriptures of people gaining enlightenment without any meditation.
आणि बौद्ध ग्रंथांमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जिथे कुठल्याही प्रकारचं ध्यान न करता सुद्धा लोकांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली आहे असे उदाहरण बघायला.
There's a very famous example of a beggar.
एका भिकाऱ्याचं खूपच चांगलं असं उदाहरण आहे.
He came from this sort of area actually, or from the coast.
तर इकडच्याच कुठल्या तरी प्रदेशातलं किंवा समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशातनं तो आला होता.
From the Konkan maybe, I don't know.
कदाचित कोकणातला असेल.
And he went begging just across India.
आणि पूर्ण भारतभर तो असं भिक्षाटन करत भीक मागत म्हणजे फिरायचा.
And he saw a crowd of people.
आणि एक दिवस त्यांना असंच लोकांची अशी गर्दी दिसली.
So he thought, well, where there's people, there's something to get.
आणि त्याला असं वाटलं की हा जिथे गर्दी आहे तिथे काहीतरी मला भीक मिळेल.
He came up right up close to the Buddha.
आणि तो तिकडे गेला आणि एकदम बुद्धांच्या जवळ येऊन पोहोचला.
The Buddha saw him.
आणि बुद्धांनी त्याला बघितलं.
And he seems to have recognized some very special quality in him.
आणि कदाचित त्याच्यामध्ये खूपच खास असा गुण बुद्धांना दिसून आला असेल.
And he gave him a very very direct teaching.
आणि म्हणून बुद्धांनी त्याला खूपच थेट अशी एक शिक्षा दिली.
Said in the scene, just the scene.
तर त्याला असं म्हणाले की जेव्हा बघायचं आहे फक्त बघ.
Said a little bit more than that, but that'll do. In the scene, just the scene.
तर म्हणजे एवढं पुरेसं ठरेल की जेव्हा तुम्ही बघत आहात तेव्हा फक्त बघा. आणि बस एवढं पुरेसं होतं.
सो नो मेडिटेशन.
काहीच ध्यानाची आवश्यकता नव्हती.
कम्युनिकेशन.
तर फक्त संपर्क.
But you've got to be ready and you've got to have the Buddha.
पण तुम्ही तयार असायला पाहिजे आणि तुमच्या समोर बुद्ध असायला पाहिजे.
But yes, meditation is a means.
तर ध्यान जे आहे ते एक साधन आहे.
ओके.
Is mind, atma or karma are different things. What is atma?
The Buddha of course taught 2500 years ago.
तर बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी शिकवण दिली होती.
And he taught against a particular religious background.
आणि एका खास म्हणजे धार्मिक जे काही पार्श्वभूमी होती त्याच्या विरोधात त्यांनी शिकवण दिली होती.
philosophical background.
म्हणजे एक तत्वज्ञानाची जी पार्श्वभूमी होती.
And at that time the idea of atman was the dominant idea being pushed by certain forces.
आणि त्यावेळेस जी काही म्हणजे शक्ती कार्यरत होती ते लोक आत्मा ही संकल्पना पुढे ठेवत होते.
And atman at least from the Buddhist point of view means a permanent unchanging independent self.
आणि बौद्ध दृष्टिकोनातन आत्मा म्हणजे काहीतरी नित्य.
From the Buddhist point of view, from the Buddhist point of view that's the way it's understood. Yeah.
तर बौद्ध दृष्टिकोनामधनं असं समजलं जायचं की आत्मा म्हणजे असं काहीतरी जे नित्य आहे स्वतंत्र आहे आणि ते बदलत नाही.
So that the self is conceived of as the subject of all experience but not changed by experience.
तर स्वला असं बघितलं जायचं की जे काही आपले सगळे अनुभव आहे त्याचा तो करता आहे पण but not
changed by experience.
हा पण त्या अनुभवामुळे तो बदलत नाही आहे.
The Buddha completely rejected this idea of atman.
आणि ही जी काही संकल्पना होती याला बुद्धांनी पूर्णपणे नकारलं.
And you could say that the central teaching of the Buddha, the philosophical central philosophical teaching of the Buddha is anatman.
आणि बुद्धाची जी केंद्रीय तत्वज्ञानाची जी शिकवण होती ती अनात्माची होती.
He said that there is nothing about us that is fixed.
आणि ते म्हणाले की आपल्यामध्ये आपल्याबद्दल असं काहीच नसतं की जे नित्य आहे सनातन आहे.
And he said it's extremely important to realize this.
आणि ते म्हणाले की हे याचा अनुभव घेणं हे जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे.
And again, Dr. Ambedkar, as usual, sees with very great clarity the significance of that.
आणि नेहमीप्रमाणेच बाबासाहेब या गोष्टीचं काय महत्त्व आहे याच्याकडे खूपच स्पष्टतेने बघतात.
इफ देयर इज नथिंग अबाउट अस दॅट्स फिक्स्ड, एव्हरीथिंग अबाउट अस कॅन चेंज.
की जर आपल्यामध्ये असं काहीच नाही आहे की जे नेहमी तसंच राहणार आहे, तर आपल्यामधली प्रत्येक गोष्ट जी आहे ती बदलण्यासाठी सक्षम आहे.
And can change for the better.
आणि चांगल्यासाठी बदलू शकते.
So it's an absolutely essential understanding of Buddhism that we have no fixed self.
आणि बौद्ध धर्माची ही अतिशय अशी महत्त्वपूर्ण शिकवण आहे की आपल्यामध्ये असं काहीच नाही आहे की जे नेहमी राहणार आहे तसंच राहणार
आहे. A lot of the meditation that we do that is directed towards the truth is reflecting on the impossibility of there being a fixed self.
आणि बरेचसे जे काही आपण ध्यान करत असतो ते ह्याच सत्याची अनुभूती घेण्यासाठी करत असतो की आपल्यामध्ये असं काहीच नाही आहे की जे नेहमी तसंच राहणार आहे, ठोस आहे.
We'll do a little bit of meditation along these lines later.
आणि ह्या पद्धतीचं पण थोडंसं काही ध्यान आपण नंतर करणार आहोत.
From the Buddhist point of view, Atman is just an idea.
तर बौद्ध दृष्टिकोनातून आत्मा म्हणजे फक्त एक संकल्पना आहे.
You can never find Atman.
तुम्ही कधीही आत्म्याचा शोध लावू शकत नाही.
It's not part of experience.
हा तुमच्या अनुभवाचा भाग नाहीये.
It's thought into experience.
पण हा एक अनुभव आहे असा आपण विचार करत असतो.
It seems to us that there's something fixed about us.
आणि आपल्याला असं नेहमीच वाटत असतं की आपल्या बाबत असं आहे काहीतरी जे बदलू शकत नाही.
But really that's the source of our suffering.
आणि अशा पद्धतीने विचार करणंच हे आपल्या दुःखाचं कारण असतं, स्रोत असतं.
When we realize that's not true, then we're free.
आणि जेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की हे खरं नाहीये, आपण मुक्त होऊन जातो.
So yes, Atman has no place in Buddhist teaching.
तर आत्माचा बौद्ध शिकवणीमध्ये काही स्थान नाहीये.
But then is mind Atman?
Karma are a different thing.
Yes, I can see how the question arises.
तर मी हे बघू शकतो की हा प्रश्न कसा निर्माण झाला.
Because I talked about taking possession of your own moral agency.
तर मी असं म्हटलं होतं की तुमची जी काही नैतिकतेची एजन्सी आहे त्याचा तुम्ही स्वतः नियंत्रण घेतला पाहिजे.
So what that means is having a clear sense that your will directs your actions.
तर मला असं म्हणायचं होतं की हे जाणून घेणं की तुमची जे काही इच्छा शक्ती असते डायरेक्ट्स युअर
एक्शन्स,
ते तुमच्या कर्माला दिशा देत असते.
बट इट्स अ पॅराडॉक्स.
पण ह्याचं एक एकदम विरुद्ध टोक सुद्धा आहे.
यू नीड टू डेव्हलप दॅट स्ट्रॉंग सेन्स ऑफ a self that directs actions in order to get to a point where you can see there is no self.
पण तुम्हाला ही जाणीवपूर्वक म्हणजे असं कल्पना सशक्ता स्वतःमध्ये करावी लागते की तुमच्यामध्ये असं काही आहे की जे तुम्ही जे तुमच्या प्रत्येक गोष्टीचा ताबा घेऊ शकता, म्हणजे प्रत्येक कर्माचा, अशा एका जागेपर्यंत, म्हणजे अशा एका लिमिटपर्यंत की जिथे तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की असा कुठलाही स्व नाही आहे.
So we find ourselves in an odd position.
आणि फारच वेगळ्या अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला बघतो.
Maybe for evolutionary reasons we have a strong sense of I.
आणि कदाचित उत्क्रांतीच्या कारणामुळे आपल्याला ह्या अशा स्वचा खूपच दृढ असा भाव आपल्यामध्ये असतो.
But that I is merely a mental construct.
पण हा जो काही स्व आहे फक्त हा आपल्या मनानेच निर्माण केलेला आहे.
It is very deeply embedded in our minds.
आणि हा जो स्व आहे खूपच सखोलतेने आपल्या मनामध्ये ठासून बसलेला
आहे. So first of all we have to use that sense of I to develop the kind of mind that can see that there is no I.
तर म्हणून सुरुवातीला आपल्याला या स्वचा वापर करावा लागतो अशा मनाची निर्मिती करण्यासाठी जो हे जाणेल की असा स्व नसतो.
This may be a little difficult to get hold of, but that is the position.
आणि हे समजून घेण्यासाठी फार कठीण आहे, पण ही वस्तुस्थिती आहे.
We need to develop a more and more flexible mind that can eventually let go of that crutch.
तर आपल्याला हळूहळू असं एक मन निर्माण करावं लागतं की जे मन हळूहळू म्हणजे ते लवचिक आहे बदलण्यासाठी, आणि हळूहळू ही जे काही आपण कुबडी धरून ठेवलेली असते स्वच्छित तिला ते फेकून देऊ शकेल.
Mind is a more difficult concept, and it's the sort of question that you dread being asked, what is mind?
आणि मन हे सांगण्यासाठी फारच अवघड आहे, आणि अशा प्रश्नाला आपण नेहमीच घाबरत असतो उत्तर देणं की मन काय आहे.
But really it's simply a term that we use for that aspect of our experience which is the knower of experience, the knowing of experience rather.
तर हा फक्त एक शब्द आहे, हा आपण त्या गोष्टीसाठी वापरत असतो की आपल्यामध्ये जी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या अनुभवांना समजून घेण्यासाठी मदत करत असते, म्हणजे आपल्या अनुभवांना जाणून घेणारा जो आहे तो मन आहे.
We're sitting here.
उदाहरणार्थ आपण इथे बसलेलो
आहोत. And it seems to us the world is out there.
आणि आपल्याला असं वाटत आहे की जग जे आहे ते आपल्या बाहेर इकडे आहे.
And we sort of feel that in here there's feelings and thoughts and so on.
आणि आपल्याला असं वाटतं की इथे आतमध्ये विचार आहेत, भावना आहेत,
and this consciousness that takes it all in.
आणि एक अशी जागृती आहे जी या बाहेरच्या गोष्टी आत घेत आहे.
So mind is those aspects of our experience that appear in here, so to speak.
आणि मन म्हणजे आपल्या अनुभवाचा जो भाग आहे तो भाग आहे जो आपल्याला वाटतं की ह्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आत घेतात.
The Buddha says there's no such thing as mind.
पण बुद्ध असं म्हणतात की मन अशी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही.
It's just a flow of mental experience.
फक्त मानसिक अवस्थांचा हा एक प्रवाह आहे.
There's not a single box in which they're all put.
तर असा एक काही असा डब्बा नाही आहे की जिथे तुम्ही प्रत्येक गोष्ट टाकू शकता.
It's just the way our language works that we apply a big word like mind and we think it's a something.
तर ही आपली फक्त भाषा वापरण्याची एक पद्धत आहे की जिथे आपण असा विचार करतो की मन एक काहीतरी अशी एक वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी घालत असतो.
But there's no such thing as mind.
पण मन अशी कुठलीही गोष्ट नाहीये.
If anybody thinks there is such a thing as mind, please bring it to me and show me.
आणि कदाचित कोणाला असं वाटत असेल की मन असं काहीतरी आहे तर ते तुम्ही माझ्याकडे घेऊन या.
I should be delighted to see it.
आणि ते मन बघायला मला फारच आनंद
होईल. There's a famous story of a Tibetan yogi, Milarepa.
आणि मिलारेपा नावाचे एक तिबेटियन जे योगी आहे त्यांची खूपच प्रसिद्ध अशी कथा आहे.
It's a very attractive figure.
आणि खूपच आकर्षक असं ते एक व्यक्तिमत्व आहे.
I won't tell you the whole story because it's a really good story.
मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगणार नाही पण ती खूपच चांगली अशी गोष्ट आहे.
But he just lived up in the mountains in the Himalayas just wearing a cotton cloth robe.
तर हिमालयाचे जे काही पहाड आहेत तिथे फक्त कॉटनचे कपडे घालून ते राहायचे.
And just practicing deep meditation.
आणि खूपच सखोल असा ध्यानाचा ते सराव करायचे.
And he used to teach by singing.
आणि गाणे गाऊन ते लोकांना शिक्षण द्यायचे.
And one of the most important or one of the most favorite Buddhist works in Tibet is the 100,000 songs of Milarepa.
आणि बौद्ध धर्माचे एक फारच प्रसिद्ध असं कृती तिबेटियन याच्यामध्ये आहे आणि ते आहे की मिलरेपाचे 1,000 गाणे.
Anyway, one day Milarepa came across a shepherd boy with all his flock.
तर एक दिवस एक असा मेंढपाळ असा मुलगा होता आणि मिलरेपांना तो दिसला.
And he got into conversation with his shepherd boy.
आणि हा जो काही मेंढपाळ मुलगा होता त्याच्याशी मिलरेपा बोलायला लागले.
And he realized that the shepherd boy was of a rather special quality.
आणि त्यांना असं लक्षात आलं की हा जो काही मेंढपाळ मुलगा आहे याच्यामध्ये खूपच विशेष असा काही गुण आहे.
He's completely uneducated, just looking after his goats.
आणि तो पूर्णपणे अशिक्षित होता तो मुलगा आणि फक्त त्याच्या ज्या काही बकऱ्या आहेत त्याची तो राखण करायचा.
So he asked Milarepa what he did.
आणि त्या मुलाने मिलरेपांना विचारलं की तुम्ही काय करता.
He said, look, I'm looking after my goats, what is your job?
तर त्यांनी म्हटलं की बघा मी कसं माझ्या बकऱ्या सांभाळतो तुम्ही काय करता.
So Milarepa said, well, I'm looking after my mind.
तर ते म्हणतात की मी माझ्या मनाची राखण करतो.
And so the shepherd said, "Oh, what is mind?"
आणि म्हणून हा मेंढपाळ मुलगा म्हणतो की मन काय आहे.
So Milarepa said to him, "Okay, you go and find out."
आणि मग मिलरप्पा म्हणतात की अच्छा ठीक आहे तू जा आणि शोधून आण.
I want to know what shape your mind is, what weight it is, and what color it is.
तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझ्या मनाचा आकार काय आहे, तुझ्या मनाचं वजन काय आहे आणि त्याचा रंग काय आहे.
I want to know where it comes from and where it goes.
आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की ते कुठून येतं आणि कुठे जातं.
So the young shepherd boy went off.
आणि म्हणून हा मेंढपाळ मुलगा मग निघून जातो.
And he didn't come back.
आणि तो परतच येत नाही, परतच येत नाही, परतच येत नाही.
And after some time he was found in a cave just deep in meditation.
आणि काही दिवसांनंतर तो मुलगा दिसतो, एका गुहेमध्ये बसलेला असतो आणि खूप सखोल असं ध्यान करत असतो.
So that his family took him to Milarepa.
आणि म्हणून मग त्या मुलाचं जे काही कुटुंबातले लोक असतात ते त्या मुलाला मिलरप्पाकडे घेऊन जातात.
So Milarepa asked him, "Well, did you find mind?"
आणि मग मिलरप्पा त्या मुलाला विचारतात, "तुला मन सापडलं का?"
And his answer is I can't give you in a few words his answer.
आणि मग तो मुलगा म्हणतो की फक्त थोड्या शब्दांमध्ये मी तुम्हाला याचं उत्तर नाही सांगू शकत.
But he discovered the real nature of mind.
पण त्यांनी मनाचा जो काही खरा स्वभाव असतो तो शोधून काढलेला.
माइंड इज विदाउट नेचर.
तो मनाला काहीच स्वभाव नसतो.
इट हॅज नो फिक्स्ड बाउंड्रीज.
आणि त्याच्या काहीही मनाच्या सीमा नसतात.
इट डजंट कम फ्रॉम एनीवेअर, इट डजंट गो एनीवेअर.
ते कुठूनच येत नसतं आणि कुठेच जात नसतं.
इट्स जस्ट अवेअरनेस.
आणि ती फक्त जागृती असते.
सो द शेपर्ड बॉय कंप्लीटली अनएज्युकेटेड हैड गेन्ड लिबरेशन just through that conversation.
आणि हा जो मेंढपाळ मुलगा जो पूर्णपणे अशिक्षित होता फक्त एवढ्या संभाषणामधूनच त्याला बुद्धत्वाची प्राप्ती झाली.
Giving long answers to short questions anyway.
Okay. What exactly happened after any human beings die?
Well,
तर मनुष्य मरतो तेव्हा नेमकं काय घडत असतं?
The honest answer is I don't know.
तर प्रामाणिक उत्तर असं आहे की मला माहित नाही.
I can't remember what happened last time if there was a last time and I haven't been through it this time.
आणि मला माहित नाही की जर मी मागे होतो म्हणजे माझा मागचा जन्म होता तर काय होता आणि काय त्याच्यामध्ये होतं हे मला माहित नाही.
So I'm not speaking from my own experience.
तर मी माझ्या अनुभवांमधून बोलत नाहीये.
I can only tell you what Buddhist tradition says.
तर मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो की बौद्ध परंपरा काय सांगतात.
And this is very common tradition. It's not just from one school or another school.
तर हे फारच सर्वसामान्य असं हे आहे आणि हे असं नाही आहे की एका पंथातलं किंवा दुसऱ्या संप्रदायातलं किंवा पंथातलं हे आहे.
What's said to happen is that there is a continuity of experience after death.
तर असं म्हटलं जातं की मृत्यूनंतर ही जी तुमच्या अनुभवांची एक साखळी आहे त्याच्यामध्ये निरंतरता असते.
And the experience after death is sort of dream-like.
आणि मृत्यूनंतरचा जो अनुभव आहे तो एक प्रकारे स्वप्नासारखा असतो.
जस्ट एज ड्रीम्स सॉर्ट ऑफ इमर्ज आउट ऑफ युअर वेकिंग एक्सपीरियन्स सो द एक्सपीरियन्सेस आफ्टर डेथ इमर्ज आउट ऑफ युअर लाइफ. जस्ट एज द ड्रीम्स कम आउट ऑफ युअर वेकिंग एक्सपीरियन्स सो द विजन्स ऑफ आफ्टर डेथ कम आउट ऑफ युअर लाइफ.
तर जसं आपण जागो होतो त्यावेळेस त्या जागे होण्यामध्ये आपल्या स्वप्नाचे अनुभव असतात, तशाच पद्धतीने जेव्हा आपण मरत असतो तेव्हा जो अनुभव असतो तर जे जीवन आपण जगलेलं आहे त्या ते अनुभव त्याच्यामध्ये असतात म्हणजे स्वप्नासारखंच.
And eventually the because of the force of previous karma there's a strong desire to have human existence again.
आणि म्हणून जे काही कर्माची जी काही ऊर्जा किंवा ताकद असते त्याच्यामुळे खूप आपल्या मनामध्ये दृढ अशी इच्छा असते की परत आपल्याला मानवी अस्तित्व मिळावं.
आणि
असं होतं पण.
दिस इज द ट्रेडिशन.
ही परंपरा आहे सांगितल्या जात.
आय कांट से आय नो फ्रॉम माय ओन एक्सपीरियन्स.
आणि मी असं म्हणू शकत नाही की माझ्या अनुभवामधून मला हे माहित आहे.
ऑल्दो देयर्स थिंग्स अबाउट the mind that I know from my own experience that make me willing to believe that.
आणि पण माझ्या मनाच्या याच्यामधनं माझे असे स्वतःचे काही अनुभव आहे ज्याच्यामुळे याच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटतं.
There's a lot to be said about this particular topic, but let me just leave it there, that traditional Buddhism does teach that there's a continuity of experience after death.
त्याच्याबद्दल बरंच काही बोलावं लागेल पण मी याला इथेच सोडतो की पारंपरिक बौद्ध धर्म असं म्हणतो की अनुभवांची जी निरंतरता आहे ती कायम राहत.
The tradition is that one is born again.
आणि परंपरा अशी पण आहे की एखाद्याचा परत जन्म होत असतो.
Although strictly speaking it's not you that are born again.
पण खरं सांगायचं झालं तर तुमचा परत जन्म होत नसतो.
It's a new life arises independence on another life.
तर एक पूर्णपणे नवीन जीवन अस्तित्वात येत असतं आणि ज्याच्यासाठी परिस्थिती कारणीभूत असते.
Just as when you light a candle with another candle, the you can't say the new flame is the same as the old one, but there's a continuity of causation.
तर जसं काही जेव्हा तुम्ही एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवत असतात तर तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही की ह्या मेणबत्तीची ज्योत जी आहे तीच ती पूर्णपणे ज्योत आहे. पण ह्या मेणबत्तीच्या ज्योतीपासूनच ती नवीन ज्योत जी आहे ती निर्माण झालेली
आहे. There's a continuity of conditions, but not an identity.
तर परिस्थितीचं म्हणजे हे सातत्य आहे पण ती जी ओळख आहे त्याचं ते सातत्य नाही आहे म्हणजे हे वेगळं आहे ते वेगळं.
So that's as exact as I can get for the time being. It's a very big question.
आतापुरतं मी इतकंच सांगू शकतो कारण हा खूपच मोठा असा प्रश्न आहे.
Of course, in general Indian tradition, rebirth is taught.
आणि सर्वसामान्य भारतीय जी परंपरा आहे त्याच्यामध्ये देखील पुनर्जन्म शिकवला जातो.
And Dr. Ambedkar himself had some reservations about the common teachings on rebirth.
आणि सर्वसामान्यपणे जे पुनर्जन्म ज्या पद्धतीने शिकवला जायचा त्याच्या बाबत बाबासाहेबांना देखील आक्षेप होता.
But there are probably two important points to make to distinguish the Buddhist idea of rebirth from the general Indian tradition.
तर सर्वसामान्य भारतीय परंपरेमध्ये जो पुनर्जन्म शिकवला जातो आणि बौद्ध धर्मामध्ये जो पुनर्जन्म आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण करता आलं पाहिजे.
सोशल स्टेटस हॅज नथिंग टू डू विथ कर्म.
आणि आपली जी काही सामाजिक जी प्रतिष्ठा आहे त्याचं कर्माशी काही घेणं देणं नाही आहे.
बिकॉज इन सम टॉक ऑफ द कास्ट सिस्टम इटसेल्फ बीइंग द रिझल्ट ऑफ कर्म.
आणि कारण बरेचदा असं म्हटलं जातं की जाती व्यवस्था ही जी आहे ती कर्माचा परिणाम आहे.
That is not a Buddhist point of view.
आणि हा काही बौद्ध दृष्टिकोन नाही आहे.
The rebirth and karma determine your moral quality when you're reborn, not your social status or your wealth. Necessarily, they may affect it, but not necessarily.
तर पुनर्जन्म आणि कर्म हे जे आहे हे तुमच्या मनाचा गुणधर्म ठरवत असतात. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठा ते ठरवत नसतात.
And the second point is that there's nothing that is reborn.
आणि दुसरा मुद्दा असा की असं काहीच नाही आहे ज्याचा पुनर्जन्म होत असतो.
There's no atman.
आत्मा असं काही नाही आहे. अभी क्वेश्चन, व्हॉट इज व्हील ऑफ लाईफ अँड नेक्स्ट इज हाऊ रिबर्थ विल हॅपन.
Yes, I'm afraid these are too big for now.
तर हे जे पुढचे दोन प्रश्न आहेत ते आत्तासाठी खूपच मोठे आहेत.
It's not just my cowardice.
तर मला काही भीती वाटत आहे म्हणून मी उत्तर देत नाही असं नाहीये.
They're big questions, so we'll come on to those a bit later.
ते मोठे प्रश्न आहेत आणि म्हणून आपण या प्रश्नांकडे नंतर येणार आहोत.
But that's probably enough for now.
आणि आतासाठी एवढं पुरेसं आहे.
And just to relate back this theme of rebirth to rebirth to the theme of integration, if you do believe in rebirth, then being integrated will have an effect on that.
आणि परत आपलं जे काही आजच्या म्हणजे सत्राचा जो मुद्दा होता एकात्मता आणि ह्या पुनर्जन्माला जर जोडून बघायचं आहे तर जर खरंच तुमचा पुनर्जन्मावर म्हणजे विश्वास असेल तर एकात्मतेवर जर आपण कार्य केलं तर याचा निश्चितच म्हणजे चांगला असा म्हणजे फायदा होणार.
If you don't believe in rebirth, well, karma doing integration will be good for you anyway.
आणि जर पुनर्जन्मावर विश्वास नसेल तरीही एकात्मता जर का तुम्ही साध्य केली तरीही त्याचा चांगला परिणाम होणारच.
ओके, we'll have a brief break.
आपण छोटीशी सुट्टी घेणार आहोत.
15 minutes.
15 मिनिटं.
And then come back and do some more meditation.
आणि मग आपण परत येणार आहोत आणि काही ध्यान करणार.
We'll stop talking about it and do it.
तर आपण याच्याबद्दल बोलणं बंद करूया आणि आपण करणं सुरू करूया.
And thank you very much, Bhakti. You're too good, so I forget.
No, I made so many mistakes.
That's why I use difficult terms for you sometimes.